हे एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो, नमस्कार श्रोते हो, जीवन ज्योति या कार्यक्रमात आपला हार्दिक स्वागत। कार्यक्रमाविषयीचे प्रेम जे आपण पत्राद्वारे SMS द्वारे कळविता त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत।
श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत सुमधुर गीत, बाळ मित्रांसाठी गोष्ट आणि पवित्र शास्त्रावर आधारित संदेश।
आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया या सुमधुर गीताने। या सुमधुर गीतानंतर ऐकवत आहोत एक गोष्ट।
ओहो ओहो आहा आहा आहा, अंबर भी नया धरती भी नई और नया यरूशलेम होगा। अंबर भी नया धरती भी नई और नया यरूशलेम होगा। हर सुबह नई, हर शाम नई, हर वक्त सुहाना होगा। सुंदर सा नगर एक होगा, सुंदर सा नगर एक होगा। बहिरे का कान खुलेगा, अंधे की आंख खुलेगी, बहिरे का कान खुलेगा। दौड़ेगा जोर से लंगड़ा, गूंगा महिमा गाएगा। कोई कष्ट नहीं, आंसू भी नहीं, बस प्यार ही प्यार होगा। हर सुबह नई, हर शाम नई, हर वक्त सुहाना होगा। सुंदर सा नगर एक होगा, सुंदर सा नगर एक होगा। किसी का अंत न होगा। हर सुबह नई, हर शाम नई, हर वक्त सुहाना होगा। सुंदर सा नगर एक होगा, सुंदर सा नगर एक होगा। ईश्वर ने इस दुनिया से कितना प्रेम किया है, ईश्वर ने इस दुनिया से कितना प्रेम किया है। इंसान को मुक्ति दिलाने अपना एक पुत्र दिया है। पर जो कोई विश्वास करे वो उसी नगर का होगा। हर सुबह नई, हर शाम नई, हर वक्त सुहाना होगा। सुंदर सा नगर एक होगा, सुंदर सा नगर एक होगा। अंबर भी नया, धरती भी नई और नया यरूशलेम होगा। हर सुबह नई, हर शाम नई, हर वक्त सुहाना होगा। सुंदर सनगर तू होगा, सुंदर सनगर तू होगा, सुंदर सनगर तू होगा।
श्रोते हो, आपण ऐकत आहात आमचा जीवन ज्योती हा कार्यक्रम।
पवित्र शास्त्रावर आधारित आजचे प्रवचन।
श्रोते हो, मी पास्टर सचिन गवई तुम्हा प्रत्येकांचे आजच्या आध्यात्मिक सभेमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे। श्रोते हो, आपण शेवटच्या दिवसातील घडामोडी हे पुस्तक जे सिस्टर एलेन जी व्हाईट यांनी लिहिलेलं आहे याचे अध्ययन करीत आहोत। आणि आजच्या अध्ययनासाठी जो भाग निवडलेला आहे तो आहे अध्याय 13 आणि याचे शीर्षक आहे वडीव वर्षाव। चला तर श्रोते हो, आपण आपले पवित्र शास्त्र आणि शेवटच्या दिवसातील घडामोडी हे पुस्तक उघडूयात। आणि आज आम्हाला देवाच्या तर्फे आणि सिस्टर एलेन जी व्हाईट यांच्या तर्फे कुठले मार्गदर्शन मिळते याचा अभ्यास करूयात। पवित्र आत्म्याचे कार्य वडीव पावसाशी संबंधित आहे। तुमच्यासाठी तो स्वर्गातून आगोटीचा पाऊस पाडेल व नंतर वडीव वर्षाव ठरविला। पूर्वीकडे आगोटीचा पाऊस पडेल तो पेरणीच्या वेळी बीजाला अंकुर फुटण्यासाठी या पावसाची गरज आहे। बीज सुपीक होण्यासाठी हा वर्षाव झाल्यास कोवळी कणसे भरभर वाढतील। हंगामाच्या शेवटी वडीव वर्षाची आवश्यकता असते, म्हणजे कणसे लवकर पिकून ती कापणीला येतील, तयार होतील। निसर्गाच्या या चक्राला किंवा प्रतिनिधित्वाचा वापर देव पवित्र आत्म्याच्या कार्यासाठी करतो। जखर्या याचा 10वा अध्याय पहिलं वचन, होशे याचा 6वा अध्याय 3रं वचन आणि योयेल याचा 2रा अध्याय 23-28 वचन प्रथम दव आणि पाऊस बीज अंकुरित होण्यासाठी देण्यात येतो आणि नंतर पीक कापण्यासाठी व कापणी करण्यासाठी पवित्र आत्मा पुढील कार्य करतो। पवित्र आत्म्याचे कार्य प्रथमावस्थेपासून आध्यात्मिक वाढ होईपर्यंत असते। पिकांचे पिकणे व दाणे तयार होणे हे देवाचे कार्याचे प्रतिनिधित्व असते। आत्मे जिंकण्याचे दयेचे कार्य देवाचा आत्मा करीत असतो। यामध्ये आत्म्याचे सामर्थ्य आहे। देवाचे नीतिमत्वामुळे मानवी स्वभाव परिपूर्ण होतो। ख्रिस्ताच्या स्वभावामध्ये आपले परिपूर्ण परिवर्तन होणे आवश्यक आहे। वडीव वर्षाव पृथ्वीवरील हंगामातील कापणी हे मंडळीच्या आध्यात्मिकतेच्या तयारीचे दर्शक आहे, म्हणजे येशूच्या दुसऱ्या येण्यासाठी ते तयार असतील। परंतु जोपर्यंत आगोटीचा पाऊस पडत नाही तोपर्यंत जीवन नाही। पिकाची कोवळी पाने किंवा अंकुर फुटणार नाही जोपर्यंत प्रथम वर्षाव होत नाही। तोपर्यंत वडीव वर्षाव पीक वर आणू शकत नाही व कापणीही होऊ शकणार नाही। सुरुवातीचा पहिला वर्षाव DA म्हणजेच काय की AD 31 पेंटिकॉस्ट झाला होता। येशूच्या आज्ञाप्रमाणे त्यांचे शिष्य येरुश्लेम मध्येच थांबले, कारण देवाचे अभिवचन दिले होते की त्यांच्यावर पवित्र आत्म्याचा वर्षाव होईल, परंतु ते शांत राहणार नाहीत। नोंदणीमध्ये असे सांगितले आहे की आणि ते मंदिरात देवाचा सतत धन्यवाद करीत। लूक क्रूस शुभवर्तमान याचा 24वा अध्याय 53वे वचन। शिष्य पूर्ततेची वाट पाहत थांबले होते। वचन पूर्तीसाठी त्यांनी आपले हृदय नम्र केली। त्यांनी खऱ्या पश्चातापाने आपल्या अविश्वासूपणाच्या पापाची क्षमा याचना केली। त्यांनी विश्वासाने आणि कळकळीची प्रार्थना केली की बाहेर जाऊन लोकांना येशूविषयी व देवाचे वचन सांगावे। यासाठी सर्व मतभेद विसरून ते ख्रिस्ती सहभागामध्ये एकत्र आले। ते देवाच्या अधिक सान्निध्यात आले आणि जसजसे ते हे केले तसतसे त्यांच्या मनाची खात्री झाली की ख्रिस्ताच्या सान्निध्यात आल्यामुळे संधीमुळे हे सर्व घडले। सर्व शिष्य एकत्र एक छत्राखाली आल्यानंतर त्यांच्यामध्ये तू मोठा मी मोठा हा भेदभाव राहिला नाही। तशा प्रकारचा आत्मा त्यांच्यातून निघून गेला आहे। प्रेषितांच्या काळात झालेल्या आत्म्याचा वर्षाव प्रारंभीच्या आगोटीचा पावसाचा होता आणि त्याची परिणती वैभवशाली होती. काळाच्या अखेरीपर्यंत पवित्र आत्म्याचे सान्निध्य खऱ्या मंडळी बरोबर असणार आहे. पेंटेकॉस्टच्या या प्राथमिक वर्षाचे परिणाम आत्म्याच्या प्रभावाखाली अनुताप व पाप कबुली हे उद्गार पाप क्षमेसाठी बदललेल्या स्तुती स्तोत्रात मिसळले होते. एका दिवसात हजारोंच्या जीवनाचे परिवर्तन झाले होते. पवित्र आत्म्याने शिष्टांवर केलेल्या ज्ञानाच्या वर्षावाचे हे चिन्ह होते. त्यांच्या लोकांच्या भाषेत अखलिखितपणे बोलून परदेशात त्यांना सत्याची सुवार्ता सांगता आली नसती. त्यांची अंतकरणे परोपकार बुद्धीने इतकी प्रेरित झाली की ख्रिस्ताच्या सामर्थ्याविषयी जगाच्या कानाकोपऱ्यात साक्ष देण्यासाठी ते प्रवृत्त झाले. 50व्या दिवसाच्या पवित्र आत्म्याचा वर्षावाचा काय परिणाम झाला? पुनर्स्थितीत उद्धाराची आनंदाची वार्ता जगाच्या कानाकोपऱ्यात प्रसारित झाली. अंतकरणाचे परिवर्तन झालेले लोक सर्व दिशांनी येऊन मंडळीत सामील झाले. सन्मार्ग सोडून गेलेल्यांचे पुन्हा परिवर्तन झाले. ख्रिस्ताच्या शिलासारखा स्वभाव प्रदर्शित करणे आणि त्याच्या राज्याच्या प्रसारासाठी पराकाष्ठा करणे ही भाविकांची महत्वाकांक्षा बनली. वडील वर्षावाचे वचन. प्रेषितांच्या वेळी जो वर्षाव होतो तो आगोटीचा पाऊस होता आणि त्याचा परिणाम गौरवी होता. परंतु वडील वर्षाव त्याहून भरपूर असेल. हंगामाच्या शेवटी मानव पुत्राच्या आगमनासाठी मंडळीची तयारी करण्यासाठी विशेष आध्यात्मिक कृपादानाचे आश्वासन देण्यात आले आहे. या आत्म्याच्या वर्षावाची तुलना वळवाच्या पावसाच्या वर्षावाशी केली आहे. पृथ्वीवर देवाच्या शेवटच्या पिढ्या येण्यापूर्वी देवाच्या लोकांमध्ये पूर्वीसारखा देवभिरूपणा असा जागृत होईल की जो प्रेषितांच्या काळापासून तो आजवर दिसला नाही. देवाच्या भक्तांवर देवाचा पवित्र आत्मा व त्याचे सामर्थ्य ओतले जाईल. हे कार्य पेंटेकॉस्टच्या म्हणजे 50व्या दिवसाच्या कार्यासारखे होईल. तेव्हा शुभ वर्तमान कार्याची सुरुवात होताना जे मौलवान बीज रुजण्यासाठी पवित्र आत्म्याच्या वर्षावाद्वारे जसा पहिला पाऊस आगोटीचा पाऊस दिला होता तसेच शुभ वर्तमानाचे कार्य संपताना पीक परिपक्व होण्याकरिता नंतरचा पाऊस वळवाचा पाऊस दिला जाईल. वडीव वर्षाव मोठी आरोळी निर्माण करील. यावेळी वडीव वर्षाव किंवा देवाच्या समक्ष ताजेतवाने होणे हे तिसऱ्या देवदूताच्या मोठ्या आरोळीने होईल. हे सामर्थ्य तो देईल हे अशासाठी की देवाच्या संतांनी शेवटच्या 7 पिढ्यांच्या काळात खंबीर राहावे म्हणून. मी ऐकले की चिलखती पोशाखातील मोठ्या सामर्थ्याने बोलत होते, त्यांचा परिणाम होत होता. मी विचारले हा महान बदल कशामुळे झाला होता? देवदूताने उत्तर दिले की तिसऱ्या देवदूताने दिलेल्या मोठ्या आरोळीमुळे परमेश्वरासमक्ष होणाऱ्या वर्षावाचा परिणाम आहे. आगोटीचा पाऊस परिवर्तन करेल, वडी वर्षाव ख्रिस्तासारखी जीवन करील. अनुभवाशिवाय कोणत्याही गोष्टींची सुरुवात करण्याचा प्रश्न येत नाही. मग सुरुवात कशी करणार आणि इतरांना कसे सत्कार्य कसे करणार? आगोटीच्या पावसाखाली आम्हाला आशीर्वाद मिळाला याची आम्हाला गरज शेवटपर्यंत असेल. आम्ही जसे पवित्र आत्म्यासाठी देवाकडे विनंती करू तसे आपले हृदय दयाळू व नम्र होतील. वडील वर्षावासाठी आम्ही सावध राहून तयारी करू. पवित्र आत्मा प्रत्येक अंतकरणात राहण्याची वाट पाहत आहे. जे त्याला पाहून म्हणून निमंत्रण देतात आणि सन्मानाने त्याचा स्वीकार करतात त्यांना ख्रिस्ताचा स्वभाव गुण पूर्णपणे मिळेल. सुरू झालेले कार्य संपेल. पवित्र विचार स्वर्गाची आस्था आणि ख्रिस्तासारखी गुणवत्ता. अशुद्ध विचार कुटील कारस्थान व सर्व वाईट गुण निघून जातात. आपल्याकडे देवाच्या आत्म्याचे परिणाम असू शकते, परंतु प्रार्थना आणि विश्वासाकरवी आपण पवित्र आत्मा अधिक प्रमाणात मिळवू शकतो. आपण कष्ट करून तो मिळू शकत नाही. आपण जर आपली प्रगती करू शकत नाही तर आगोटीचा आणि वडील वर्षाव हे दोन्ही मिळू शकणार नाही. यासाठी आपण आपल्या मनाचा कल बदलणे आवश्यक आहे. यासाठी आत्मा बदलावा तेव्हा आपल्यावर मोठ्या जबाबदाऱ्या येऊन पडतील. मंडळीचे एकत्र होणे सभेमध्ये घरामध्ये किंवा मंदिरामध्ये किंवा इतर कोणत्याही निमित्ताने एकत्र येणे ही देवाने दिलेली संधी आहे. अशा वेळी या सर्व आत्म्याचा आगोटीचा आणि वाढीव वर्षावासाठी तयार करण्याचे काम करायचे आहे. जेव्हा देवाच्या आत्म्यासाठी तयारी करण्यासाठी सर्व मार्ग तयार करून वरून आशीर्वाद येईल. देवाच्या लोकांवर आशीर्वाद आल्यावर सैतान कोणत्याच गोष्टीचा अडथळा आणू शकत नाही. आशीर्वादाचा पाऊस पृथ्वीवर येण्यासाठी आता तो स्वर्गाच्या खिडक्या बंद करू शकणार नाही. पवित्र आत्मा मिळण्यासाठी आपण कळकळीची प्रार्थना करावी. पेंटिकॉस्टच्या दिवशी येशूच्या शिष्यांनी पवित्र आत्मा मिळवण्यासाठी जशी प्रार्थना केली तशी आपण कळकळीची प्रार्थना करावी. त्या दिवसापेक्षा आता आपणास अधिक प्रमाणात प्रार्थनेची गरज आहे. पवित्र आत्म्याचे मंडळीवर येणे त्याचे भविष्य आपण पाहतो, परंतु मंडळीला आता संधी आहे की त्यासाठी अधिक कार्य करावे. त्याचा शोध घ्यावा, त्यासाठी प्रार्थना करा, त्याच्यावर विश्वास ठेवा. आपणास ते मिळायलाच हवे. आमच्या सामर्थ्यपणाची आणि समर्पणाची स्वर्ग वाट पाहत आहे. पवित्र आत्म्याचे जे प्रमाण आपणास मिळते ते आपल्या इच्छेनुसार व हिश्यामध्ये मिळते आणि विश्वासाच्या सरावाप्रमाणे असेल. तसेच प्रकाशाचा व ज्ञानाचा वापर ज्याप्रमाणे करू त्याचे प्रमाणही तसेच असेल. आपण आपल्या विनंतीनुसार देवाला जास्त त्रास देत नाही आणि पवित्र आत्मा अशा प्रकारे मागू शकत नाही. देवाची इच्छा आहे की आपण त्याला या बाबतीत अधिक त्रास द्यावा. त्याची इच्छा आहे की आपण आपल्या विनंत्यांचा देवावर दबाव आणावा, त्याच्या आसनापर्यंत आपल्या विनंत्या जाव्यात. खऱ्या पश्चातापामध्ये आपण आपली हृदय नम्र करावीत. आपल्यामध्ये खऱ्या ईश्वरनिष्ठेचे पुनरुज्जीवन होणे अति आवश्यक आहे आणि तातडीची गरज आहे. हे अतिमहत्वाचे आहे. याचा शोध घेणे आपले पहिले काम आहे. देवाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी आपण कळकळीची व काकुळतीची प्रार्थना करणे आवश्यक आहे. याचा अर्थ असा होत नाही की देव आपला आशीर्वाद देण्यास तयार नाही. त्याची नेहमी तयारी असते, परंतु तो मिळवण्यासाठी आपलीच तयारी नसते. आपल्या स्वर्गीय पित्याची खूप इच्छा आहे की आपल्याला पवित्र आत्मा मिळावा. जे लोक पवित्र आत्मा मागतात त्यांना तो ताबडतोब देण्यास तयार असतो. आपला जगिक बाप ज्या देणग्या आपणास देतो त्यापेक्षा कितीतरी मौल्यवान देणग्या तो स्वर्गीय बाप देऊ शकतो. परंतु आपले कर्तव्य आहे की आपण नम्रपणे पश्चातापी अंतकरणाने त्याच्याकडे पश्चाताप करावा, पापाची कबुली द्यावी व क्षमा याचना करावी. कळकळीची प्रार्थना करून आशीर्वाद मिळवावा. पुनरुज्जीवन मिळवण्यासाठी प्रार्थनेची अति आवश्यकता आहे. म्हणजे देव आशीर्वाद देण्याचे त्याचे अभिवचन पूर्ण करेल. आपल्यामध्ये सर्वस्वी पुनरुज्जीवन झालेले असतील. परिवर्तन होण्यासारखे आपले कार्य असावे. पाप कबुली, पश्चाताप आणि परिवर्तनाची गरज आहे. जे देवाचे वचन शिकतात त्यांच्या हृदयात येशूची दया रूपांतरित होण्याची गरज आहे. त्यांचे कार्य पूर्ण होण्या अगोदर कोणतेच अडथळे येणार नाही याची दक्षता घ्यावी, नाहीतर उशीर होईल. सुधारणे बरोबर पुनरुज्जीवनही असणे आवश्यक आहे. पुनरुज्जीवन आणि सुधारणा एकत्रित असणे आवश्यक आहे. पवित्र आत्म्याच्या सहकार्याने हे कार्य करावे. सुधारणा आणि पुनरुज्जीवन ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पुनरुज्जीवन हे नूतनीकरणाचे चिन्ह आहे, आध्यात्मिक जीवनाचे चिन्ह आहे. आध्यात्मिक मरणातून हृदयाचे आणि मनाचे पुनरुत्थान करून त्याला सामर्थ्याने प्रज्वलित करणे. सुधारणा हे आपल्या सवयी, विचार, कल्पना आणि वागणे या सर्वांमध्ये बदल होण्याचे चिन्ह. ही सुधारणा धार्मिकतेची चांगली फळे आणू शकत नाही. जोपर्यंत आध्यात्मिक पुनरुज्जीवन होत नाही तोपर्यंत धार्मिकतेची फळे येत नाहीत. पुनरुज्जीवन आणि सुधारणा या दोन्ही नेहमी नेमलेल्या कामे करायची असतात. ही कामे करीत असताना या दोघांना एकजीव होणे गरजेचे आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे, आपण सर्व भांडणे व तटफुटी बाजूला ठेवावीत. जेव्हा सेवकाच्या आत्म्यामध्ये ख्रिस्ताचे वास्तव्य असेल तर सर्व स्वार्थी मेलेला असेल आणि जेव्हा प्रतिस्पर्धी आणि वैर नसेल, भांडण किंवा श्रेष्ठत्व नसेल, सर्वांमध्ये ऐक्य असेल, एकमेकांवर प्रीती असेल, स्वतःच्या शुद्धी असेल, तर मग त्याच्यावर दयेचा पवित्र आत्म्याचा त्यांच्यावर वर्षाव करील। हे देवाचे वचन आहे आणि तसेच घडेल, कारण त्याच्या वचनातील एक काना किंवा मात्रा कमी होणार नाही। परंतु जेव्हा इतरांची कामे जर जमेत धरली जाणार नाही तर त्यांनी आपल्या कामाचे श्रेष्ठत्व महत्व कार्याद्वारेच पटवून द्यावे, आणि जर कोणी भेदभाव दाखविला तर देवाचे अथवा देव त्यास आशीर्वाद देणार नाही। त्या महान दिवशी जर आपण ख्रिस्ताच्या आश्रयाला त्याच्या उंच छताखाली सुरक्षित उभे राहिलो तर आपण सर्वांनी एकमेकातील फरक, वैरभाव व श्रेष्ठत्व बाजूला ठेवणे आवश्यक आहे। सर्व अपवित्र खिल्लास काढून टाकाव्यात, त्यांचा नाश करावा, मुळापासून उखडून टाकावे, म्हणजे पुन्हा जीवनात कधीच वर येता येणार नाही। देवाच्या बाजूने आपणास स्वतःला परिपूर्ण करून घ्यावे आणि सर्व ख्रिस्ती लोकांनी आपल्या मधील मतभेद आणि भेदभाव बाजूला ठेवावा आणि त्यांनी स्वतः देवाला इतर आत्मीय राज्यात आणण्यासाठी समर्पण करावे, विश्वासाने आशीर्वाद मागावा, म्हणजे तो मिळेल। आणि हे समजण्यासाठी देवबाप आपल्याला सहाय्य आणि मार्गदर्शन करू। आपण प्रार्थना करू। पवित्र प्रभू, तुझी इच्छा मानवासाठी नेहमी फायदेशीर आहे। तू नेहमी मानवाच्यासाठी खटपटतो आहे, झटत आहेस, कारण की तुझी इच्छा अशी आहे की जेथे तू आहे तेथे आम्हीही असावं, यासाठी तू वडील वर्षाव करणार आहे। परमेश्वर बापा, आम्ही तो ग्रहण करावा म्हणून आजपासून तू आमच्या आत्म्याची तयारी कर। ये प्रभू, तू लवकर ये आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यात तुझ्या सोबत घेऊन तू जा। उपकार मानतो प्रभू, तू आमची प्रार्थना ऐकली। ही नम्र प्रार्थना आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात केली म्हणून तू ऐक। आमेन।
सांस उसकी महिमा है, हर एक धड़कन उसकी है, हर सांस उसकी महिमा है। जीना मेरा मसीहा है, मरना उसको पाना है। जैसे हवा का झोंका, कल थे जो आज नहीं है, संसार है जीने का धोखा। ये जिंदगी तो इस जहां की जैसे हवा का झोंका, कल थे जो आज नहीं है, संसार है जीने का धोखा। उसके वचन में चलना है, अनंत जीवन पाना है, हर एक धड़कन उसकी है, हर सांस उसकी महिमा है, जीना मेरा मसीहा है, मरना उसको पाना है। तक जग में शैतान से लड़ता रहूंगा, तन से घर में मर भी गया तो यीशु में फिर जी उठूंगा। जिंदा हूं मैं जब तक जग में शैतान से लड़ता रहूंगा, तन से घर में मर भी गया तो यीशु में फिर जी उठूंगा। उसके संग जाना है, स्वर्गीय जीवन पाना है, हर एक धड़कन उसकी है, हर सांस उसकी महिमा है, जीना मेरा मसीहा है, मरना उसको पाना है, हर एक धड़कन उसकी है, हर सांस उसकी महिमा है, जीना मेरा मसीहा है, मरना उसको पाना है, मरना उसको पाना है, मरना उसको।
श्रोता हो, आपणाला ह्या प्रवचनाद्वारे लाभ झाला असेल असा आमचा विश्वास आहे। तेव्हा आपले अभिप्राय आम्हाला पत्राद्वारे SMS द्वारे जरूर कळवा।
आमचा पत्ता लिहून घ्या। ॲडव्हेंटिस्ट वर्ल्ड रेडिओ, जीवन ज्योती, पोस्ट बॉक्स 1446, पुणे 411037, महाराष्ट्र, इंडिया। मोबाईल क्रमांक 8010047865 व ईमेल आयडी घ्या MARATHIRSAMC@SUDAVENTIST.org। तसेच आम्ही आपल्या शंकेचे समाधान करण्याचा पूर्ण प्रयत्न करू। शिवाय आपल्या समस्या असतील, प्रार्थनेची गरज असेल, तर आम्हाला पत्राद्वारे अथवा SMS द्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे कळवा। आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहोत।
तर मंडळी, पुन्हा आपली भेट ह्याच वेळी ह्याच मीटर बँडवर। तोवर नमस्कार।